बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मासिक पाळीमध्ये रक्तस्राव कमी होत असेल तर या पाठीमागचे कारण काय आहे? मानसिक ताण, वजन कमी होणे, थायरॉईडसारखे इतर लक्षणे असू शकतात, त्यामुळे तुम्ही त्वरित डॉक्टर यांच्याशी संपर्क साधावा. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.